मी गुणवंत लक्ष्मणराव इंदुरकर, आम आदमी पार्टी, यवतमाळ. आपल्या महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवीत आहे आणि मी प्रभाग क्रमांक 13A मधून आम आदमी पार्टीच्या उमेदवार म्हणून लढत आहे. माझे चिन्ह झाडू हे आहे. येत्या 20 डिसेंबरला आपण झाडूचे बटन दाबून मला एक सेवेची संधी द्या व मला बहुमताने विजय करा अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद.